नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्र राज्या प्रादेशिक खबरां विभागावरवी हांव वेदिका जोशी तुमका प्रादेशिक खबरो दिता. सुरवेक मुखेल खबरो. चवथीच्या परबे निमतान गणपतीक येवकार दिवपाक गोंयकार तयार जाल्यात. बाणस्तारी, फोण्या, म्हापशा आणि राज्यातल्या हेर शारांनी माटोळेचे बाजार भरल्यात. दक्षिण गोयातल्या फोणे तालुक्यातल्या केरी गावात 5 टीपीडी टाकीच्या कोयर प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामाक सुरुवात झाल्या. चवथीच्या फाटभुयेर दक्षिण गोयात वेगवेगळ्या सुवातींनी उदरगतीची कामां चालीक लायल्यात. अन्न आणि वखद विभागान चवथीचे फाटभुयेर अंमलबजावणी मोहीम राबयताना 90 किल मिठाई जप्त केली. आता पुराय खबरो. चवथीच्या गणपती येवकार दिवक गोयकार तयार जाल्यात. फाल्यां चवथी निमतान घराघरांनी गणपतीचे आगमन जातले. चवथ म्हळ्यार गोयकारांची एक व्हडली सण परब. या परबे निमतान घराभायर रावपी गोयकार आपल्या गावांत घरांत येतात. कांय घरांनी आयजूच गणपतीच्यो मुर्ती हाडपाक सुरवात झाल्या, पूण चडशा घरांनी फाल्यां सकाळी गणपती हाडटले. माटोळी बांदप, मखर सजोवप अशा कामांत घरांतली सगळी गुल्ल जाल्यात. नेवऱ्यो करपाचो वावर नेटान सुरू आसा. मजगती, बाणस्तारी, फोण्या, म्हापशा आणि राज्यातल्या हेर शारांनी माटोळेचे बाजार भरल्यात. लोकांची हांगा गर्दी झाल्या. केळ्यांचे घड, नाल्लांच्यो पेणी आणि ताची वांगडा वेगवेगळी वनस्पत आणि फळां बांधून माटोळी सजोवपाची पद्धत गोयात परंपरागत रितीन चलत आयल्या. फागला, कांगला, जगमा अशा वेगवेगळे तरेची वनस्पत लेगीत माटोळेक बांधतात. चडशा घरांनी 1.5 दीस गणपती पुजतात, पूण ज्या वाड्यांचेर तिसाळाची पद्धत आसा थंय 5 वा 7 दीस लेगीत गणपती दवरतात. गोयातली चवथ म्हळ्यार एक समाजीक उत्सव. घराघरांत वचून घुमटाच्यो आरती करप, उपरांत प्रसाद वांटप, तशेंच पावयता ते दीस मिरवणूक काढून मूर्तीचे विसर्जन करप ह्यो गजाली लोकांमधलो एकचार आणि भावपण वाढयता म्हणून चवथीक एक वेगळेच महत्व प्राप्त झालां. चवथ ही गोयकारां खातीर सगळ्यांत म्हत्वाची परब. या परबेची सगळेजण मोठ्या उमेदीन वाट पळयतात. पुराय राज्या वांगडा दक्षिण गोयातय फाल्यां सावन सुरू जावपी चवथीच्या परबेचे वेध लागल्यात. दक्षिण गोयातल्यो बाजारपेठो चवथीच्या जिन्सांनी भरून गेल्यात. चवथीची परब फाल्यां जावपाची असली तरी आयज तयेच्या उत्सवान ह्या परबेक सुरुवात झाल्या. पुराय जिल्ह्यात लोक आपापल्या घरात गणपती हाडपा खातीर तयार करूंक लागल्यात. याच चवथीच्या निमतान मडगाव आणि केपे या दोन सुवातींनी चवथीच्या सामानाचो बाजार भरला. समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाय हांणी या बाजारांचे उक्तावण केले. मडगावचो चवथीचो बाजार लोहिया मैदानाचेर भरला. दक्षिण गोयातल्या वेगवेगळ्या बायलां स्वयंसेवी गटांनी आपले सामान थंय मांडला. या गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांचे सामान विकते घेऊन तांकां एक प्रकारचो अर्थिक आलाशिरो दिवचो असे आवाहन मंत्री फळदेसाय हांणी या वेळार केले. दक्षिण गोयात वेगवेगळ्या सुवातींनी भौशीक गणपती उत्सव मनोवपाचे असून सगळ्या उत्सवाच्या माटवांनी फाल्यां भौशीक गणपतींची स्थापना जातली. मडगाव, केपे, कुडचडे, सांगे, काणकोण या 5 सुवातींनी मुखेल भौशीक गणपती उत्सव जावपाचो असून कांय सुवातींनी 7 दीस, कांय सुवातींनी 9 दीस तर कांय सुवातींनी 11 दीस हो गणपतीचो उत्सव चालू उरतलो. सध्या या उत्सवा खातीर पुराय जिल्ह्यात एक वेगळेच उमेदीचे वातावरण तयार झालां. दक्षिण गोयातल्या फोणे तालुक्यातल्या केरी फोणे हांगा 5 टीपीडी टाकीच्या कोयर प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामाक शेतकी मंत्री रवी नाईक हांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. नितळ फोणे आणि पाचवे फोणे या खातीर आपले पहिले प्राधान्य असतले असे सांगून मंत्री रवी नाईक हांणी या कोयरा प्रक्रिया प्रकल्पा खातीर फोण्यातल्या कोयराचो बरे भाषेन विलो लागतलो असे सांगले. वट्ट 2,60,00,000 रुपया खर्चून हे काम हातात घेतला. फुडल्या 6 महिन्यात हे काम पुराय जातले असे ताणी सांगले. या वेळार फोणेचे नगराध्यक्ष आनंद नाईक, आदले नगराध्यक्ष रितेश नाईक, कुर्टी खांडेपारचे सरपंच हरीश नाईक तसेच फोणेचे नगरसेवक आणि कुर्टी खांडेपार पंचायतीचे पंच वांगडी हजर आशिले. या प्रकल्पातल्या फोणे तालुक्यातल्या सगळ्या पंचायतींच्या कोयराचेर प्रक्रिया जातली असे ताणी सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
आकाशवाणी तुमचे आवडीचे रेडिओ स्टेशन जे असा तरेकवार संगीत आणि आवडीचे निवेदक आमका फॉलो करात ट्विटरचेर @AIR पणजी तसेच लाईक करात आमची फेसबुक पेज @AIR FM रेनबो.
चवथीचे फाटभुयेर दक्षिण गोयात वेगवेगळ्या सुवातींनी उदरगतीची कामां चालीक लायिल्ली असून तातूंत मडगाव, काणकोण केपे आणि नावेली या वाठारातल्या कामांचा आसपाव असा. सभापती रमेश तवडकर हांचे हस्तुकी काणकोण तालुक्यातल्या धुमाणे ते आगोंद मेरेनच्या रस्त्यांचेर दिवे बसोवपाचे कामाचो आसपाव आशिल्लो. काणकोणात 22 प्रकल्पांचे काम हातात घेऊपाचे असून ते खातीर 60 कोटी रुपया मंजूर झाल्यात अशी माहिती सभापती तवडकर हांनी दिली. बेंदुर्डे ते काणकोण मेरेनच्या महामार्गाचे 700 कोटी रुपया खर्चून बांधकाम जातले. येत्या 6 महिन्यात या कामाक सुरुवात जातली असे तांणी सांगले. मडगावचे आमदार दिगंबर कामत हांनी मडगाव मतदारसंघातल्या खारेबांद वाठारात नाल्याच्या दुरुस्तीच्या कामाक सुरुवात केली. पावसा उपरांत मडगावात जायती उदरगतीची कामां चालीक लागतली असे तांणी सांगले. नावेलीचे आमदार उल्हास तुयेकार हांनी आपल्या मतदारसंघात वेगवेगळ्या कामांक सुरुवात केली. या कामांमध्ये कांय वाठारांचे सोबितीकरण, गटार दुरुस्ती आणि हेर कामांचो आसपाव आसा. केपेचे आमदार एल्टन डिकोस्ता हांनी बार्शी या गावात रस्त्याच्या दिव्यांच्या कामांक सुरुवात करून चौथी पहिली या वाठारात उजवाड करून दिलो. अन्न आणि वखदां विभागान चौथीचे फाटभुयेर अंमलबजावणी मोहीम राबयताना मुरगाव मानातल्या कांय मिठाय दुकानांची तपासणी केली. वास्को शहर वाठारातल्या मिठाय दुकानांची तपासणी केली त्यांना योग्य लेबलां नाशिल्ली आणि नितळसाण नाशिल्ली सुवातेर साठवून दौरिल्ली 90 किल मिठाय जप्त केली. वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी शैलेश शेणवी, अन्न सुरक्षा अधिकारी अंकिता पालयेकर, आत्माराम नाईक, अधिकारी संजोत कुडाळकर हांनी सदर अंमलबजावणी मोहीम राबयली. त्यांनी वास्को शहरातल्या मिठाय दुकानातली मिठाईची तपासणी केली. त्यांनी सदर मिठाईक्यांना तयार केल्या हे संबंधीच्या तारखांची तपासणी केली. त्यांना काही कडेन ती नमूद करूंक नाशिल्ल्याचे दिसून आयले. तसेच त्यांना काही दुकानांनी मिठाई तयार करताना नितळसाण दिसून आयली ना. यावेळार 90 किल बर्फी ताब्यात घेतली. हे बर्फीचे काही नमुने घेतले उपरांत विक्रेत्यांनी स्वतः ती बर्फी नष्ट करण्याची तयारी दाखवून ती नष्ट केली. आपल्या आउटरीच कार्यावळीखाला पीईएसच्या आरएसएनच्या एक्सटेन्शन सेलान कला आणि विज्ञान महाविद्यालय फार्मागुडी फोंडागोय हांचे वतीन कुरटी खांडेपार पंचायत वाठारातल्या प्राथमिक भलायकी केंद्र खांडेपार आणि यूवी कॅन फाउंडेशन हांच्या सहकार्यान स्तन कॅन्सर सोदून काढपाचं शिबीर घडवून हाडले. या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हणून फोंडाचे आदले नगराध्यक्ष रितेश नायक हजर आशिले. गावातल्या बायलांमधी स्तनाच्या कॅन्सराविषयी जागृताय करप आणि तांका त्यांच्या दारात स्तनाच्या कॅन्सराची तपासणी करपाची सुविधा दिवप हो या शिबिराचा मुखेल हेत आशिल्लो. विद्यार्थी स्वयंसेवकांनी मानेस्तांक फुलांनी येवकार दिलो. उपरांत मानेस्तांनी पारंपारिक दिवो पेटोवन शिबिराचे उक्तावण केले. यावेळार पीएसच्या आरएसएन कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पिसुर्लेकर आणि उपप्राचार्य डॉ सतीश केळुसकर, फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष आनंद नाईक, श्रद्धा नाईक, आयोजक सचिव आणि पंचवांगडी मनीष नाईक, मार्गदर्शक डॉ निकिता हट्टीकर, संजना नाईक, साजिदा सय्याद हे हजर आशिले. ते उपरांत प्राचार्य विजय पिसुर्लेकर हांनी कॅन्सर खूप प्रमाणात आशिल्ल्या ह्या काळात अशा शिबिरांचे महत्व सांगले. तसेच लागसाराच्या गावात विस्तार सेवा दिवपा खातीर महाविद्यालय कटिबद्ध असा असे तरेन त्यांनी आपले मत उक्तायले. मार्गदर्शक डॉ निकिता हट्टीकर हांनी संसारीक पांवड्यार वाढत वस्ती स्तनाच्या कॅन्सराचे दुयेंती आणि साधी स्वतःची तपासणी कशी मनशाचो जीव वाटांक शकता हाचेर भाषण केले. हजारांनी लोकांचो जीव वाटवपा खातीर यूवी कॅन आणि आय ब्रेस्ट स्कॅनराची भूमिका सांगली. श्रद्धा नाईक हांनी यावेळार उलयताना बायलांनी कसलोच संकोच करिनासतना स्तनाच्या कॅन्सराची तपासणी करून घेवपाची असे उलोप केले. पॅनल वांगडी संजना नाईक हांनी उपचारापरस आळाबंद हाडप बरे असो आग्रह धरलो. फोंडा नगरपालिकेचे अध्यक्ष आनंद नाईक हांनी भलायकेच्या प्रश्नांचे मुखेल कारण म्हणून बदलपी जिणे पद्धतीचेर भर दिलो. समाजाक फायदो जावपी अशे तरेचे उपक्रम घडवून हाडपा खातीर पीएस कॉलेजीक तांणी परबी दिली. मुखेल सोयरे रितेश नाईक हांनी कॅन्सराचे मुखेल कारण म्हणून प्लास्टीक वापरपाविशी बंदी हाडपाचेर उलयले. खबरो सोपोवचे पयली मुखेल खबरो परतून एक फावट. चवथीच्या परबे निमतान गणपतीक उपहार दिवपाक गोंयकार तयार जाल्यात. बाणस्तारी, फोंड्या, म्हापशा आणि राज्यातल्या हेर शारांनी माटोळेचे बाजार भरल्यात. दक्षिण गोयातल्या फोंडे तालुक्यातल्या केरी गावात 5 टिपडी तांकीच्या कोयर प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामाक सुरुवात झाल्या. चवथीच्या फाटभुयेर दक्षिण गोयात वेगवेगळ्या सुवातींनी उदरगतीची कामां चालीक लायल्यात. अन्न आणि वखद विभागान चौथीचे फाटभुयेर अंमलबजावणी मोहीम राबयताना 90 किलोमीटर जप्त केली. इतल्यान प्रादेशिक खबरो सोपल्यो.